नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशिक खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक छळा संबंधी परिपत्रकाच्या पालनाचेर नदर दवरूंक संचालनालय घेतले मासिक नियाळ. राज्यात रेड अलर्ट. परतीच्या पावसान राज्यात काढले झोडून. 20 ते 28 नोव्हेंबर मजगती गोयात जातलो 55वो इफ्फी महोत्सव. मुखेलमंत्र्यान जाहीर केल्या सरकारी कार्यालय स्वच्छता सर्ती खातीर कार्यालयां लागली कामाक. आता पुराय खबरो. शालेय विद्यार्थ्यांचो शारीरिक व मानसिक छळ केल्यार शिक्षक व कर्मचाऱ्यांचेर कडक कारवाय जातली अशें परिपत्रक शिक्षण संचालनालयान काढलां. त्याच फाटभुयेर ह्या निर्देशांचे पालन सगळ्या शाळांनी जाता काय ना ते तपासपाक शिक्षण संचालनालयान सगळ्या शाळांचो मासिक नियाळ घेवपाचे थारायला आनी खंयची शाळा शिक्षणीक संस्था हांचे उल्लंघन करता अशें दिसल्यार तांचेर शिस्तभंगाची कारवाय करतले तशेंच ते शिक्षक व कर्मचाऱ्यांचेर कायद्याप्रमाण कडक कारवाय करतले अशें शिक्षण संचालनालयान म्हणलां. खंयच्या शाळेत असे प्रकार घडूंक फावना हाका लागून शिक्षक आणि कर्मचाऱ्यांक प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करून सकारात्मक आणि रचनात्मक शिस्तबद्ध पद्धतीचेर चढ भर दिवचो. शिक्षक केल्यार पारदर्शक यंत्रणेवरवी विद्यार्थ्यांक कागाळ करपाक मेळची तशेंच या कागाळीचो बेगोबेग फाटपुरावो करून कारवाय करप गरजेचें आसा. विद्यार्थ्यांक समुपदेशक सेवा प्रदान करप आनी शाळांनी आश्वासक आनी पोषक वातावरण निर्माण करचें अशें ह्या परिपत्रकांत म्हळां. राज्यात सध्या रेड अलर्ट जारी केला. पावस जरी परतीच्या प्रवासाक आसा तरी नैऋत्य मोसमी वारें म्हणजे परतीच्या वारें नेटान व्हांवता देखून फुडले 3 दीस राज्यात घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. मजगती काल 70 वाठारात पावस खूप घोग्यांनी पडिल्ल्यान न्हंयो आनी व्हाळ उपाट भरले आनी ह्या वाठारात आयले सेंट झेवियर उच्च माध्यमिक विद्यालयाचे 47 विद्यार्थी आनी 5 शिक्षक न्हंयच्या उदकाची पातळी वाढिल्ल्यान आडकून पडले पूण ताकतिकेच्या मदत कार्याक लागून आनी सगळ्यांनी बरे तरेन सुटका झाली. सकाळी 11 वरांचेर हो गट चरावणे हांगा धबधब्याचेर पावलो तेन्ना पावस नाशिल्लो पूण दोनापरा नेटाचो पावस सुरू झालो तेन्ना तो परतूंक लागले ते देवळार उदकाची पातळी अचकीत वाढली आनी ते आडकून पडले. रान खात्याच्या कर्मचाऱ्यांक ते कळटास आनी थळाव्यांच्या मजतीन वाळपय पुलीस आनी उजो पालोवपी दळाच्या जवानांनी आनी पंचायतीच्या वांगड्यांनी तांकां सोडोवपाक मजत केली. विद्यार्थ्यांनी आनी शिक्षकांनी तांकां सुखरूप सोडयल्या खातीर सगळ्यांचे उपकार आठयले. फुडल्या 2 दिसांत गोंयासयत कर्नाटक महाराष्ट्र तशेंच देशांतल्या हेर राज्यांनी व्हडल्या प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. कांय दीस विसव घेतल्या उपरांत कालसान पावसान परतून नेट धरला. जायत्या वाठारांतले रस्ते पूल उदका पोंदा गेले. उटंगराच्या पावसाक लागून अंतरुजनगर कुर्टी फोंडे हांगा राखणे म्हणत कोसळ्ळी जाल्यार विर्णेच्यान लोटले वचपी म्हामार्गाचेर पालसणां कोसळिल्ल्यान येरादारी काटखळ जाली तशेंच मिर्शी अंडरपास लागसरच्या रस्त्याचेर उदक भरिल्ल्यान वाहन चालकांक उदकांतल्यान गाडयो व्हरच्यो पडल्यो. पणजे बस स्टँडाकडेन पावसाचें उदक भरिल्ले ताका लागून येरादारी आडमेळ आयली. कुजिरा गोमेलको लागसर उदक भरिल्ल्यान विद्यार्थ्यांकूय त्रास जाले जाल्यार पेडण्या नुस्तें मार्केटांत हुंवार आयलो. पुराय नुस्तें मार्केटांत उदक भरिल्ल्यान ताचो त्रास लोकांक जालो देखून नवें नुस्तें मार्केट दिवपाची नुस्तेकार आनी पेडणेची थळावी ज्योत्स्ना कामुलकार हिणें सरकाराक आनी पालिकेक विनवणी केल्या. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी 2419550223383 वा 2794100 ह्या क्रमांकाचेर संपर्क करून मजत मागची अशें राज्यांनी आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणान कळीत केलां. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू गोयचे मुखेल सचिव पुनीत गोयल इफ्फीचे दिग्दर्शक शेखर कपूर एनएफडीसी गोवा मनरिजवण सोसायटी आणि हेरांनी आज आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024च्या तयारीविषयी नियाळ बसका घेतली. सदस्यांनी इफ्फीचे सुवातेक भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांक कामाची प्रगती संबंधीच्यो गरजेच्यो सुचोवण्यो दिल्यो. ते उपरांत गोयचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची भेट घेतली. 20 ते 28 नोव्हेंबर मजगती गोयात इफ्फी जातली जी महोत्सवाची 55वी आवृत्ती आसतली. कुर्टी फोंडे हांगा प्रभाग क्रमांक 10 पार्किंग तशेंच हेर कामांखातीर पेवर्स घालपाच्या कामाचो शुभारंभ शेती मंत्री रवी नायक हांच्या हस्तुकी जालो. लोकप्रतिनिधींनी लोकांक बरे ते दिता आसतना विकास कामांचेर भर दिवपाक जाय जाका लागून साधन सुविधा उबारपा वांगडा राहणीमानी सुधारतले अशें सांगून फोंडे पालिका आनी कुर्टी खाणेपाच्या पंचायत प्रतिनिधींकडच्यान खूप बरे काम जाता अशें ह्या वेळार उलयतना मंत्री रवी नायक हांणी म्हळें. ह्या वेळार नगरसेवक रितेश नायक रुपक देसाय सरपंच हरेश नायक हेर पंच आनी नागरीक हजर आशिल्ले. फोंड्या मतदारसंघातली पालिका आणि पंचायत प्रतिनिधीकडच्यान लोकोपयोगी कामां हातात घेतल्यात. सरकारच्या माध्यमातल्यान ही कामां जाता देखून लोकांक जे बरे ते दिवपाचो हावेस धरचो अशें रवी नायक हांणी म्हळें. मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी सरकारी कार्यालयां खातीर स्वच्छता सर्त जाहीर केल्ल्या सावन साचून उरिल्ल्यो सगळ्यो फायली काडपाचें काम नेटान सुरू जालां. सचिवालयात लेगीत हे काम नेटान सुरू आसा आनी कार्यालयांची पळोवणी करपाक 19 पंगड नेमल्यात. पंचायत संचालक सिद्धी हळणकार हांणी दिल्ल्या माहिती प्रमाण राज्यभरात पंगड स्थापन केल्यात. गटविकास अधिकारी सहाय्यक अभियंता आनी कनिष्ठ अभियंता हांचो तातून आसपाव आसा. कार्यालयातल्या फर्निचराची मांडणी एकंदरीत स्वच्छता दिसपट्ट्या कोयराची विल्लेवाट स्वच्छता घराची सफाय कार्यालयीन वाठाराची नितळसाण अशा निकषाचेर 50 गुणांची ही सर्त आसा. 5 ते 31 ऑक्टोबर मजगती हो पंगड भेट दितले आनी पळोवणी करतले. आणि 10 नोव्हेंबरा पहिली आपलो अहवाल पंचायत संचालनालयाक सादर करतले. तातूंतल्यान तालुकावार स्वच्छ कार्यालयाची निवड करतले. निवड केल्या कार्यालयाक गोय मुक्ती दिसाच्या सुवाळ्यात भोवमानित करतले असे परिपत्रक पंचायत संचालनालयान जारी केला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेळान ऐकतात. दर्यादेगे जावपी लग्न सुवाळे तशेंच कार्यावळी खातीर दिसाक 1 लाख रुपया शुल्क लागू करपाचो निर्णय सरकारान फाटी घेतला. पहिली भशेन आता पुराय 5 दिसां खातीरच्या कार्यावळीक 1 लाख रुपयाचे शुल्क लागू जातले. तशेंच 5 दिसां उपरांत दर दिसा 10,000 रुपयाचे शुल्क लागू जातले. शिक्षण संस्था, सेवाभावी संस्था, सरकारी महामंडळ हांकां शुल्कात 75% सवलत मेळटली. दर्यादेग वाठारात घरां तशेंच हेर बांदकामा खातीर आराखड्यात बदल करपाचो आसा जाल्यार आता मूळ शुल्काच्या 10% अतिरिक्त शुल्क फारीक करचे पडटले. हातूंत मात कसलोच बदल जावंक ना अशें पर्यावरण खात्याचे संचालक जॉन्सन फर्नांडीस हांणी सांगले. घरांची दुरुस्ती वा नूतनीकरणा खातीर 25,000 रुपया शुल्क आसा. आराखड्यात बदल करपा खातीर आनीक 10% म्हळ्यार 2,500 रुपया आनीक फारीक करचे पडटले. घर मोडून परतून बांदपा खातीर 35,000 रुपया शुल्क आसा. आराखड्यात बदल केलो जाल्यार 10% म्हळ्यार 3,500 रुपया अतिरिक्त फारीक करचे पडटले. शेका खातीर 700 रुपया आनी झोपड्यां खातीर 400 रुपया शुल्क आसा. आराखड्यात बदल करपा खातीर शेकांक 70 रुपया आनी झोपड्यांक 40 रुपया फारीक करचे पडटले. कोकण मराठी परिषदेन नवोदीत गोमंतकीय लेखकांक उर्बा दिवपा खातीर साहित्य पुरस्कार येवजण जाहीर केल्या. कथा, कादंबरी, नाटक, कविता, ललित, गद्य अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारात हे पुरस्कार दितले. 1 जानेवारी 2023 ते 31 डिसेंबर 2023 ह्या काळात उजवाडाक आयिल्ल्या पुस्तकांचेर पुरस्कारा खातीर विचार जातलो. लेखकांच्या पहिल्या पुस्तकाकूच हो पुरस्कार दितात. मजगती ह्या पुरस्कार येवजणेत वांटो घेवपाक सोदपी नवोदीत लेखक कविनी आपल्या पुस्तकाच्यो 2 प्रती 20 ऑक्टोबर 2024 मेरेन कोकण मराठी परिषदे कडेन धाडून दिवच्यो अशा आयोजकांनी मागला. कोकण मराठी परिषदेन नवोदीत गोमंतकीय लेखकांक उर्बा दिवपा खातीर ही येवजण जाहीर केल्या. एसएस टेम्पो कुजिरा ह्या संस्थेन गोवा चेंबर ऑफ कॉमर्स, एज्युकेशन समिती, गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आनी चार्टर्ड अकाउंटंट इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंडिया म्हळ्यार आयसीएआय हांच्या जोडपालवान शैक्षणिक आनी उद्देश हांच्यातले अंतर कमी करप ह्या विशयाचेर राज्य पांवड्यावेल्या चर्चासत्राचे आयोजन केले. हेवेळार जीसीसीआयचे श्रीनिवास धेंपो हांणी बक्षिसां भेटयली आनी मार्गदर्शनपर उलोवप केलें. उद्देगाच्यो गरजो पुराय करपाक अभ्यासक्रम अद्ययावत करून अभ्यासक्रमाच्या संरेखनाक प्राधान्य दिवप तशेंच शैक्षणिक सिद्धांतांक व्यवहारीक अणभवासयत आसप गरजेचें आसा. मुखेल उद्देजीक कुशळटाय आनी अभ्यास हाताळपाक तातूंत लवचिकता गरजेची आसता अशें ह्या वेळार श्रीनिवास धेंपो हांणी म्हळें. ह्या चर्चासत्रात धेंपो कॉलेजीचे प्राचार्य डॉ मनोज कामत हांणी मार्गदर्शन केले. ह्या वेळार जीसीसीआयचे महासंचालक संजय आमोणकार आनी आयसीएच्या डब्ल्यूआयआरसी गोंय फाट्याचे अध्यक्ष सीए मिलिंद शिरोडकर, धेंपो टेबल ट्रस्टाचे प्रशासक राजेश भाटीकार, प्राध्यापक भूषण भावे आणि जीसीसीआयचे संचालक पल्लवी आरोंदीकर हजर आशिल्ले. राज्याभायल्या नुस्तेमारी बोटी राज्याच्या दर्या हद्दीच्या वाठारात प्रवेश करून नुस्तेमारी करताना सापडली तर तांचे आड कारवाय करून गुन्हेव दाखल करतले. या कारवाई खातीर कायमस्वरूपी यंत्रणा खात्याकडे नसल्यास रोखडीच तात्पुरती यंत्रणा कार्यान्वित करतले असे उत्तर नुस्तेमारी मंत्री निळकंठ हळणकर हांणी दिला. काल वास्कोच्या नुस्तेकारांनी परवरी मंत्रालयात त्यांची भेट घेतली. ओलांसे सिमोश हांच्या फुडारपणाखाला ह्या नुस्तेमारांनी आपले गाराणे मांडले. गोयच्या शेजरा राज्यातले नुस्तेमारी बोटी गोय दर्यादेगीच्या हद्दीत प्रवेश करतात आनी नुस्तेमारी करतात. तांच्या ह्या बेकायदेशीरपणाचेर कसलीच कारवाय जायना आनी ही बाब कितलेशेच फावटी नदरेक हाडून दिल्या तशेंच निवेदनूय मंत्र्याक दिला. फावो त्यो गस्ती बोटी ना. दर्यादेग पुलीस विभागाकडे सध्या 1 गस्ती बोट आसा आनी फावो ती यंत्रणा अशें मंत्र्यांनी मान्य केले पूण सध्या तरी तात्पुरती यंत्रणा कार्यान्वित करता अशें उतरूय तांणी दिलां. जनजातीय उन्नत ग्राम अभियान या केंद्रीय येवजणेचो उत्तर गोयच्या 658 आदिवासी कुटुंबांक लाव जातलो. हातूंतले 302 शिरदोण, 96 सोनूस तर 260 वांते हांगाचे कुटुंबी आसात. ह्या कुटुंबातल्या 2,821 जाणांक ह्या येवजणेचो लाव जातलो अशी माहिती उत्तर जिल्हाधिकारी कार्यालयान दिल्या. मुळाव्या सुविधांचो विकास, आर्थिक सक्षमीकरण, बरे शिक्षण आनी बरी भलायकी सेवा ह्या 4 सुत्रांचेर ही येवजण राबयतात. राष्ट्रीय पांवड्यार 79,156 कोटी रुपयांची तरतूद केल्या. हातूंतले 65,333 कोटी रुपया केंद्र सरकार दितलो. ह्या येवजणेअंतर्गत 17 केंद्रीय मंत्रालयां 25 कार्यावळी राबयतले. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत ही कार्यावळ जातली. हातूंत रान हक्क दावेदारांक बरी जीण दिवपाक आस्पावित आसा. आदिवासी कल्याण खात्याच्या माध्यमातल्यान ही येवजण राबयतात. गोवा मराठी अकादमी पणजी आनी गोवा विद्याप्रसारक मंडळाची श्रीमती नॅली जॉईल आगियार उच्च माध्यमिक विद्यालय फार्मागुडी हांच्या जोडपालवान तांच्या भांगरा महोत्सवी वर्सा निमतान कुमार साहित्य संमेलनाचे आयोजन केले. संमेलन सकाळी 8:30 ते दनपारा 1:30 म्हणसर झाले. आणि आता खबरो सोपोवच्यो पहिली परतून एक फावट काय मुखेल खबरो. शालेय विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक छळासंबंधी परिपत्रकाच्या पालनाचेर नदर दवरूंक संचालनालय घेतले मासिक नियाळ. राज्यात रेड अलर्ट. परतीच्या पावसान राज्याक काढले झोडून. 20 ते 28 नोव्हेंबर मजगती गोयातलो 55वो इफ्फी महोत्सव मुखेलमंत्र्यान जाहीर केल्ल्या सरकारी कार्यालय स्वच्छता सर्ती खातीर कार्यालयालागल्या कामाक आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.